93.5 Red FM वर 10:45 minutes morning number 1 मध्य रुद्र आहे तुमच्या सोबत. नया है यह नवीन काय असेल लोकांनी भरपूर गेस केले. मराठी गाण्यांचा इकडे प्रोमो सुरू आहे त्यामुळे नव्यानं मराठी गाणे वाजतायत म्हणून नया है यह असं काहीतरी म्हणतोय असं काहींना वाटलं. काहींना वाटलं की रेड एफ एम 93.5 वर नवीन काहीतरी कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलं जात आहे म्हणून नया है यह. काही जण म्हणतायत की रेडिओ जॉकी कुठेतरी नवीन येतोय जो की नाशिकचा नाहीये वगैरे वगैरे. आता या सगळ्यांमधून डेफिनेटली एक आन्सर जे ते राईट आहे पण ते कोणतं आन्सर हे मी आत्ता नाही सांगू शकणार कारण वाट पाहावी लागेल तुम्हाला काही दिवसात कळेलच. तोपर्यंत चला आता रजा घेतो. आरजे रुद्रा 93.5@gmail.com कसा वाटला शो नक्की कळवताय तुम्ही. आणि थोडासा 3 तास नो त्रास घेऊन श्रुती येते सुपर हिट्स.